ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಮನುಜ
ಹರ ಹರ ಶಂಕರ ನಾಮ ಶಿವಾಸೆ ಹರ ಶಂಕರ ನಾಮ ಶಿವಾಸೆ ಜೇತಾನಿಷಿದಿನಿ ಅಪುಲೇ ವಾಸೆ ಜೇತಾನಿಷಿದಿನಿ ಅಪುಲೇ ವಾಸೆ ಭಯ ನುರಲೆ ತ್ಯಾಣ ಭವಾಸೆ ಭಯ ನುರಲೆ ತ್ಯಾಣ ಭವಾಸೆ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಭಾಲಿ ಚಂದ್ರಮಾ ಜೂಟಿ ಗಂಗಾ ಭಾಲಿ ಚಂದ್ರಮಾ ಜೂಟಿ ಗಂಗಾ ಭಸ್ಮ ವಿಲೇಪನ ಸರ್ವಾ ಅಂಗ ಭಸ್ಮ ವಿಲೇಪನ ಸರ್ವಾ ಅಂಗ ಧ್ಯಾನ ಶಿವಾಸೆ ಕರಿ ಭವಭಂಗ ಧ್ಯಾನ ಶಿವಾಸೆ ಕರಿ ಭವಭಂಗ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಮನುಜ
ಡಿಮಟಿ ಮಟಿ ಮಟಿ ಮಡಮರು ವಾಸೆ ಡಿಮಟಿ ಮಟಿ ಮಟಿ ಮಡಮರು ವಾಸೆ ಮಡಿ ಮಡಿ ಮಡಮರು ವಾಸೆ ಹರ ಹರ ಶಬ್ದ ಗಿರಿವರ ಗಾಸೆ ಹರ ಹರ ಶಬ್ದ ಗಿರಿವರ ಗಾಸೆ ನಮಿ ನಾರಾಯಣ ಶಂಕರ ಗಿರಿಜೆ ನಮಿ ನಾರಾಯಣ ಶಂಕರ ಗಿರಿಜೆ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ
ಮನುಜ ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಮನುಜ
ನಾಮ ಮುಖಿ ರಾಹೋ ಗೋಕರ್ಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 3 ವರ್ಷಗಳ ವಾಸ್ತವ್ಯಾನಂತರ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ಶ್ರೀಶೈಲ್ಯಾವರ್ ಗೆಲೆ ಆಣಿ ಕಾಹಿ ಕಾಳ ಥಂಬೂನ್ ಶ್ರೀಶೈಲ್ಯಾನಂತರ ಗಿರಿ ಪರ್ವತ ಕೈಲಾಸ ನಿವೃತ್ತಿ ಸಂಗಮ ಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಭೇಟಿ ದೇವೂನ್ ನಂತರ ತೆ ಕುರುಪುರಲಾ ಆಲೆ ತೇಥೂ ನ ಪುಢೆ ಕುರವಪುರ ಪವಿತ್ರ ಕೃಷ್ಣಾಬಾಯಿ ಸೇ ನೀರ ಯಾತ್ರಾ ಲೋಟೆ ಅಪಾರ ಶ್ರೀ ಗುರುಂಸೆ ದರ್ಶನ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀ ವಲ್ಲಭಾಂಚ ದರ್ಶನಾಲ ಯಾ ಕುರುಪುರಮಧ್ಯ ಅಕ್ಷರಶಃ ಯಾತ್ರಾ ಲೋಟ್ಲಿ ಭಕ್ತಾಂಶಿ ರೀಘಾವಿ ಯಾಸ್ ಕುರುಪುರಿ ಏಕ್ ಅತ್ಯಂತ ಸದಾಚಾರಿ ಆಣಿ ವಿದ್ವಾನ್ ಬ್ರಾಹ್ಮಣ ರಾಹತ ಹೋತ ತ್ಯಾಚಿ ಪತ್ನಿ ಸುದ್ಧಾ ಸತ್ವಶೀಲ ಹೋತಿ ಪಣ ಸಂತಾನ ಸೌಖ್ಯ ಯಾನ ಹೋತ ಮುಲ ಝಾಲಿ ಪಣ ತಿ ಜನ್ಮದಾಸ ಮರಾಯಿಸಿ ಸಂತತಿಸಾಠಿ ಉಭಯತಾನೆ ಅನೇಕ ವ್ರತ ಉದ್ಯಾಪನ ಕೇಳಿ ಅನೇಕ ದೇವದೇವತಾನಾ ನಮಸ್ಕೇಲೆ ಪಣ ಕಾಹಿಹಿ ಉಪಯೋಗ ಝಾಲಾ ನಾಹಿ ಏಕಚ ಮುಲಗಾ ವಯಾನೆ ವಾಢಲಾ ಪಣ ಮೂಢ ಹೋತಾ ಮಂದಮತಿ ಹೋತಾ ಸೂರ್ಯಾಪೋಟಿ ಶನೇಶ್ವರ ಮಂಟಾ ತಶಿ ಅವಸ್ಥಾ ಮೌಂಜಿ ಮಂದನ ಝಾಲ ತರಿಸುದ್ಧಾ ಕಾಹಿಹಿ ಫರಕ ಪಡಲಾ ನಾಹಿ ಕಾಹಿ ಕಾಹಿ ವೇಳಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಚಿಡೂನ್ ತ್ಯಾಲಾ ಮಾರಾಯಸಾ ಪತ್ನಿ ಮ್ಹಣಾಲಿ ಜರ ಕಾ ಪುನಃ ತುಮ್ಹಿ ತ್ಯಾಲಾ ಮಾರಾಲ್ ತರ ಮೀ ಯಾ ಕೃಷ್ಣೇತ ಉಡಿ ಟಾಕೂನ್ ಜೀವ ದೇನ್ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ ಮರಣ ಬಂದ ಕೇಳ ಪಣ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆತಲೇ ಆಹಾತ ಯಾ ಮುಲಾವರ ಖೂಬ್ ಚಿಡಾಯಸ ಆಣಿ ಅಶಾತಸ ಮುಲಾಚ್ಯಾ ಚಿಂತನೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮೃತ್ಯುಮುಖಿ ಪಡಲಾ ತೆವ್ಹಾ ಲೋಕ ತ್ಯಾ ಮುಲಾಚಿ ನಿಂದಾ ಕರೂ ಲಾಗಲೆ ಚಿಡವೂ ಲಾಗಲೆ ಹಿಣವೂ ಲಾಗಲೆ ತೆ ಸಹನ ಝಾಲ ನಾಹಿ ಆಣಿ ಮ್ಹಣೂನ್ ದೋಘೇಹಿ ಮಾಯಲೇಕ जीव देण्यासाठी कृष्णेच्या तीरावरती आले. तेथे श्रीपाद श्री वल्लभयती स्नान करीत होते प्रभाती. पाहून ती सद्गुरु मूर्ती दोघे पायी लागले. आपला दुःख सांगून ब्राह्मण स्त्री म्हणाली, हे प्रभो, किमान पुढील जन्मी मला ब्रह्मवेत्ता मुलगा होईल असा वर द्या. श्रीपाद श्रीवल्लभाने तिला शनीप्रदोष व्रत करायला सांगितलं आणि त्या अज्ञानी मुलाच्या मस्तकी हात ठेवला. तो त्या क्षणी वेदत्रय उत्पन्न झाला. या दोघांनीही श्रीचरणी लोटांगण घातलं तेव्हा गुरुवर तिला म्हणाले, शनीप्रदोष व्रत केल्यामुळं तुझी इच्छा पुढील जन्मी उमानाथ पूर्ण करील. असे परमदयाळू श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असतानाच एक रजक कपडे धुवायला नित्य यायचा. जाता येता तो श्रीपाद श्रीवल्लभांना श्रद्धेनी आणि प्रेमाने नमस्कार करायचा. त्यांना आपला नियम कधीच चुकवला नाही. एके दिवशी हा रजक कपडे धुत असताना एक यवन बादशाह आपल्या लवायजमासह नौका विहार करण्यासाठी कृष्णेच्या प्रवाहात आला होता. मंगलवाद्य वाजत होती. राण्या शृंगार करून आल्या होत्या आणि नर्तकी नाचत होत्या.
गाती नाचती नर्तकी पदिचे नूपुर ऋणु झुणु करीते. पदिचे नूपुर ऋणु झुणु करीते. मृदंग धुमकिट धुमकिट बोलती. मृदंग धुमकिट धुमकिट बोलती. वीणा झंकारती. गाती नाचती नर्तकी.
हे दृश्य पाहून रजक मनोमन खिन्न झाला. मनात म्हणतो, हे कसले आमचे जिणे. आम्ही जन्मभर जगाचे कपडे धुवायचे. आमच्या नशिबात हा विलास नाही. खिन्न मनानेच हा प्रभूंच्या पुढं आला. नमस्कार करून जायला निघणार. एवढ्यात प्रभूने त्याला हाक मारली आणि म्हणाले, रजका, राजविलास पाहून तू खिन्न झालास ना. त्यानं हात जोडले, म्हणाला, होय महाराज. प्रभू म्हणाले, रजका, मला सांग, तू हे वैहो या जन्मी भवणार की पुढल्या जन्मी. रजक म्हणाला, महाराज, मी आता थकलो आहे. आता काय उपयोग ह्या राज्यभोगाचा. बालपण किंवा तरुणपणातच राज्यभोग भोगण्यास योग्य असतो. प्रभू म्हणाले, ठीक आहे, तू पुढच्या जन्मी विदुरानगरीमध्ये यवनकुळी राजा होशील. जा. रजक म्हणाला, महाराज, यवनकुळी जरी मी राजा झालो तरीसुद्धा माझी स्मृती आणि मती स्थिर राहावी. त्याही जन्मी आपलं दर्शन मला व्हावं असं मला वाटतं. त्या श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले, तथास तू, काही हरकत नाही. तेथे माझे दर्शन होईल पुन्हा तुझं कारण. त्यावेळी ब्रह्मज्ञान होऊन मुक्त होशील तू. मीही नृसिंह सरस्वती नामे होणार आहे यती. ऐसे श्रीपाद सांगती तयार रजका कारणे. कालांतराने तो रजक मरण पावला. त्यानंतर काही दिवसांनी अश्विनवद्य द्वादशीसी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुसु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. अश्विनवद्य द्वादशीला म्हणजे गुरुद्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार कार्य संपवलं. अदृश्य झाले. जरी ते अदृश्य झाले तरी त्यांचं कार्य मात्र चालूच होतं. ते इतरांना अदृश्य होते पण भक्तांची काळजी घेतच होते. श्रीपाद श्रीवल्लभांचा एक भक्त, एक व्यापारी, तो प्रतिवर्षी करोबराला यायचा. त्यानं एकदा नवस केला की, महाराज, मला माझ्या धंद्यामध्ये भरपूर फायदा जर झाला तर मी करोबरामध्ये सहस्र भोजन घालीन. नवस करून तो व्यापारी व्यापाराकरता दुसऱ्या गावी गेला, प्रवासाला गेला. त्याला यावेळी भरपूर नफा झाला. त्यामुळे तो अतिशय उत्साहाने आनंदाने आणि प्रेमाने प्राप्त धन घेऊन करुपुरला जायला निघाला. ಬರೋಬರ ಘೇತಲೆ ಬಹುತ ಧನ ಬರೋಬರ ಘೇತಲೆ ಬಹುತ ಧನ ನಿಘಾಲ ಕುರುಪುರ ಆಪಣ ತೇ ತಸ್ಕರಾನಿ ಪಾಹುನ ಪಂಥೀ ತ್ಯಾಸ ಗಾಠಿಲೆ ಧನಾಚ್ಯಾ ಲೋಭಾನಿ ತಸ್ಕರಾನಿ ತ್ಯಾಲಾ ಮಾರ್ಗಾಮಧ್ಯೆ ಗಾಠಲಾ ಆಮ್ಹೀ ಸುದ್ಧಾ ಕರೋಪುರಲಾ ಜಾತೋ ಆಹೋತ್ ತರ ಆಪಣ ಸೋಬತೀನೆ ಜಾಊಯಾ ಅಸಂ ಮ್ಹಣೂನ್ ದೋನ್ ದಿವಸ ಬರೋಬರ ರಹಲೆ ಚಾಲಲೆ ಆಣಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಲಾ ವಿಶ್ವಾಸಾತ್ ಘೇವುನ್ ತ್ಯಾನೀ ತ್ಯಾಲಾ ಠಾರ ಮಾರಲಾ ತಸ್ಕರಾನಿ ಅಕ್ಷರಶಃ ತ್ಯಾ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಚೆ ಮಸ್ತಕ ಧಡಾವೇಳ ಕೆಲೊ ಆಣಿ ತ್ಯಾಚಂ ಧನ ಘೇವುನ್ ತೇ ಪಳುನ್ ಜಾಊ ಲಾಗಲೆ ಮಾತ್ರ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಭಕ್ತಾಭಿಮಾನಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ಯಾನಾ ತೇ ಸಹನ್ ಝಾಲಾ ನಾಹೀ ತ್ಯಾ ಕ್ಷಣಿ ಹಾತಿ ತ್ರಿಶೂಲ ಘೇವುನ್ ತೇ ತಿಥೆ ಪ್ರಗಟ ಝಾಲೆ ಧಾವುನ್ ಆಲೆ ಆಣಿ ತ್ಯಾನೀ ತ್ಯಾ ತಸ್ಕರಾ ಠಾರ ಮಾರಲೊ ತ್ಯಾತಿಲ್ ಏಕ ತಸ್ಕರ ಭಯಭೀತ ಹೋಊನ್ ತೊ ಪ್ರಭುನಾ ಶರಣ ಆಲಾ ತ್ಯಾಲಾ ಪ್ರಭುನಿ ಅಭಯದಾನ ದಿಲೆಲಾ ಹೆ ದತ್ತ ತದಾಧಾವಘೇತಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ದತ್ತ ತದಾಧಾವಘೇತಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ತ್ರಿಶೂಲ ಶೂಲ ಧರುನಿ ಕರಿ ತ್ರಿಶೂಲ ಶೂಲ ಧರುನಿ ಕರಿ ಪ್ರಗಟಲೆ ವನಾಂತರಿ ಪ್ರಗಟಲೆ ವನಾಂತರಿ ತಸ್ಕರಾಸಿ ಠಾರ ಕರಿ ತಸ್ಕರಾಸಿ ಠಾರ ಕರಿ ಭಕ್ತ ರಕ್ಷಿತಿ ದತ್ತ ತದಾಧಾವಘೇತಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ದತ್ತ ತದಾಧಾವಘೇತಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ಭಕ್ತ ಸಂಕಟಿ ಜೇವಾ ಪ್ರಭುನಿ ತಸ್ಕರಾನ ಠಾರ ಮಾರಲ ತೇವಾ ತ್ಯಾತಿಲ್ ಏಕ ಶರಣ ಆಲಾ ಆಣಿ ಮ್ಹಣಾಲಾ ಮಹಾರಾಜ ಮೀ ನಿರಪರಾಧ ಆಹೆ ಮೀ ಯಾಂಚ್ಯಾ ಬರೋಬರ ಆಲೋ ಪಣ ಹೇ ಸರ್ವ ಯಾಲಾ ಠಾರ ಮಾರತೀಲ್ ಯಾಚಿ ಮಲಾ ಕಲ್ಪನಾಹೀ ನವತಿ ತರಿ ಮಲಾ ಅಭಯ ದ್ಯಾವ ಐಕೂನ ತಸ್ಕರಾಚಿ ವಿನಂತಿ ಐಕೂನ ತಸ್ಕರಾಚಿ ವಿನಂತಿ ಶ್ರೀಪಾದ ತಯಾತೆ ಬೋಲಾವಿತಿ ಹಾತಿ ದೇವೋ ನಿಯಾ ವಿಭೂತಿ ವಿಪ್ರಾವರಿ ಪ್ರೋಕ್ಷಿ ಮಣೇ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭಾಂಚ್ಯಾ ಆಜ್ಞೆನುಸಾರ ತಸ್ಕರಾನ ವಿಭೂತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಚ್ಯಾ ಶರೀರಾವರ್ ಆಣಿ ಮಸ್ತಕಾವರ್ ಲಾವಲಿ ತ್ಯಾ ಕ್ಷಣಿ ಹಾ ಬ್ರಾಹ್ಮಣ ವ್ಯಾಪಾರಿ ಜೀವಂತ ಝಾಲಾ ದರಮ್ಯಾನ ಸೂರ್ಯೋದಯ ಝಾಲಾ ಆಣಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ಅದೃಶ್ಯ ಝಾಲೆ ಉದಿವಾನಿ ತಸ್ಕರಾಲಾ ವಿಚಾರಲ ತೂ ಅಸಾ ಮಲಾ ಧರುನ್ ಕಾ ಬಸಲಾ ಆಹೆಸ್ ತಸ್ಕರಾನಿ ಘಡಲಾ ವೃತ್ತಾಂತ ಸಾಂಗಿತ್ಲಾ ಆಣಿ ಮ್ಹಣಾಲಾ ತೋ ತಾಪಸಿ ಆತ್ತಾಪರ್ಯಂತ ಇಥಸ್ ಉಭಾ ಹೋತಾ ತ್ಯಾನೇಸ ತಸ್ಕರಾನ ಠಾರ ವರುನ್ ತುಲಾ ಜೀವದಾನ ದಿಲೆಲ ಆಹೆ ತುಷಾಸಾಠಿ ಮಲಾಹಿ ತಾನೆ ಅಭಯ ದಿಲ ಮಲಾ ವಾಟ್ಟ ತೋ ತಾಪಸಿ ಸಾಮಾನ್ಯ ಕೋಣ ನೈಯೆ ಹೋಯಿಲ ಈಶ್ವರೀ ತ್ರಿಪುರಾರಿ ಹೋಯಿಲ ಈಶ್ವರ ತ್ರಿಪುರಾರಿ ಭಸ್ಮಾಂಗಿ ಹೋಯ ಜಟಾಧಾರಿ ಭಸ್ಮಾಂಗಿ ಹೋಯ ಜಟಾಧಾರಿ ತುಷಿ ಭಕ್ತಿ ನಿರ್ಧಾರಿ ಮಣೋನಿ ಆಲಾ ಠಾಕೋನಿಯ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಚ್ಯಾ ಮನಾಚಿ ಖಾತ್ರಿ ಝಾಲಿ ತ್ಯಾಸೆ ಡೋಳೆ ಭರುನ್ ಆಲೆ ತೊ ಅತಿಶಯ ಆನಂದಾನಿ ಕರೋಪುರ ಆಲಾ ತ್ಯಾನ ಶ್ರೀ ಗುರುಪಾದುಕಾಂಚಿ ಪೂಜಾ ಕೇಲಿ ಮಹೋತ್ಸವ ಕೇಲಾ ಆಣಿ ಭರ್ಪೂರ್ ಅನ್ನದಾನೇ ಕೇಲೋ ಪ್ರಭುನಿ ಅವತಾರ ಸಂಪವಲ್ಯಾನಂತರ ಸುದ್ಧಾ ಅಶಾ ಪ್ರಕಾರಚ್ಯಾ ಅಸಂಖ್ಯ ಭಕ್ತಾನ ಪ್ರಭುನಿ ಅಭಯದಾನ ದಿಲೆಲ ಆಹೆ ತ್ಯಾಂಚ ಕಾರ್ಯ ಕೇಲ ಆಹೆ ಸಿದ್ಧ ನಾಮಧಾರಕಾಲ ಮ್ಹಣಾಲೆ ಪುಢೆ ಅವತಾರ ಅಸೆ ಹೋಣೆ ಪುಢೆ ಅವತಾರ ಅಸೆ ಹೋಣೆ ಗುಪ್ತ ಅಸತೀಯಾಚಿ ಗುಣೆ ಅನಂತ ರೂಪ ನಾರಾಯಣ ಪರಿಪೂರ್ಣ ವಸೆ ಸರ್ವಾಠಾಯಿ ಐಸಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭಮೂರ್ತಿ ಐಸಿ ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭಮೂರ್ತಿ ಲೌಕಿಕಿ ಪ್ರಗಟಲಿ ಖ್ಯಾತಿ ಲೌಕಿಕಿ ಪ್ರಗಟಲಿ ಖ್ಯಾತಿ ಝಾಲಾ ಅವತಾರ ಪುಢತಿ ಝಾಲಾ ಅವತಾರ ಪುಢತಿ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ವಿಖ್ಯಾತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಆರತಿ ದತ್ತಾತ್ರಯ ಪ್ರಭುಚಿ ಕರು ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭಾಚಿ
ಆರತಿ ದತ್ತಾತ್ರಯ ಪ್ರಭುಚಿ
कलियुगी अवतार प्रभुता पतितो था रज करण्यासा अनादि सिद्ध से गुरुचा नियम अबाधित साचा अत्रिजा बहुनि सुकर्मा दे अत्रिजा बहुनि सुकर्मा दे धरुनि अवतार आश्रमी सद्गुरु स्वामी ऐक्य हो मुनि हरिहर ब्रह्मी सहित स्वरूपाजी छवि किति वर्णु रूपाजी आरती दत्तात्रय प्रभु जी गाणग ग्रामी गुरु राजा राहिला स्वभक्त जनकाला प्रतिदिन भीमा आमर जा संगमी करी भक्त पूजा त्रिविक्रम भारती अति गुरु सा त्रिविक्रम भारती अति गुरु सा करित जो द्वेष प्रतिदिन गर्व धरुनि मनि निंदी बुध जनि देखुनि प्रभुनि गर्व हरुनि त्यासी दावी निज शोभा स्वरूपाजी आरती दत्तात्रय प्रभु जी वणिज तो नवस करुनि गेला हो निज कृपे लाभ मसला जाऊनि दूर देशीय पुला विक्रय माल बहुत केला सद्गुरु कृपे लाभ झाला स्वामी कृपे लाभ झाला अमित तो हो मुनि निज मनि हर्ष मानुनि निगत तेथुनि तस्कर जमुनि मार्गी वधुनि त्यासी हरिति त्या संपद उदि व्याची आरती दत्तात्रय प्रभुची करु श्री पाद वल्लभाची
आरती दत्तात्रय प्रभुची करु श्री पाद वल्लभाची
तस्करा सहये गुरु भक्त मानसी परमतो विरक्त या परिहो मुनि संतप्त जाहला गुरु सिद्ध मन करित अघटित श्री गुरु सा महिमा अघटित स्वामी सा महिमा वनी क्या प्रगट होऊनी त्रिशूल घेऊनी तस्कर वधुनी उठविति वणि जासी दावी निज लीला प्रीताजी
आरती दत्तात्रय प्रभुजी करो श्री पाद वल्लभाजी आरती दत्तात्रय प्रभुजी करो श्री पाद वल्लभाजी
ब्राह्मण शूद्र यवन तंतुका देवुनि दर्शन हे रजका या परि करुनि बहुत कौतुका श्री गुरु त्यजुनि जाति लोका गंगे माजि गुरु मूर्ति कृष्णे माजि गुरु मूर्ति जाति परि निज भक्तावरि अमित कृपा करि सत्य वैखरि कृष्ण सूनु हरिचि हृदय धरि बुध जन हो साचि
आरती दत्तात्रय प्रभुचि करु श्री पाद वल्लभाचि आरती दत्तात्रय प्रभुचि करु श्री पाद वल्लभाचि आरती दत्तात्रय प्रभुचि करु श्री पाद वल्लभाचि करु श्री पाद वल्लभाचि करु श्री पाद वल्लभाचि
करु श्री पाद वल्लभाचि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा అవధూత చింతన శ్రీ గురుదేవదత్త.
दिव्य स्मरणच्या ह्या दुसऱ्या ध्वनिफितीमध्ये ब्रह्मचारी श्रीपाद श्री वल्लभ यांचे दिव्य स्मरण करून देण्याची संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काकांची. भक्त परिवारातर्फे दरवर्षी देवदर्शन यात्रा आयोजित केली जाते. भक्तांना देवदर्शन करविताना तेथील स्थानाचे महात्म्यही सांगितले जाते. देवदर्शन यात्रेमुळे भक्तांना क्षेत्र महात्म्य कळते. भक्त परिवारामध्ये भक्ती मार्गाचा भाव दृढ व्हावा, भक्त परिवारासोबत सर्वांचेच कल्याण व्हावे, सर्वांना सन्मार्गाचा लाभ व्हावा अशा फळाची अपेक्षा मनाशी बाळगून दिव्य स्मरणाच्या तिसऱ्या ध्वनिफितीमध्ये आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दिव्य स्मरण करणार आहोत. या ध्वनिफितीचे संयोजक परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, भक्त परिवार वसई. संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काका. कथा, गीते, संगीत, गायक, संकलन हरिभक्त परायण नारायण बुवा काणे. पार्श्वसंगीत कुमार सुपेकर. निवेदन अपेक्षा खामकर. संवादिनी जयंत फडके. तबला संदीप फाटक. तालवाद्य बिपिन जोशी. सहगायक सविता पाटील, मुग्धा फाटक, दीपाली पिंगळे, समता नवरे आणि निलेश राणे. ध्वनिमुद्रण सत्यजित चिखले. स्टुडिओ बझिन.